105.5 Red FM वर 8:35 minutes morning number 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. morning number 1 मध्ये मराठी फिल्म इंडस्ट्री की जय हो. कसले भारी भारी पिक्चर येत आहे आणि ट्रेलर्स पाहून आहे ना प्रचंड भारी वाटतं रे. क्या बात आहे, काल मी तर सैराटचा प्रोमो ट्रेलर सॉन्ग रिलीज वगैरे ते सगळं पाहत होतो आणि एकूणच फिल्मचं पिक्चरायझेशन, त्या दोन गावातल्या एक मुलगा एक मुलगी दोघांना घेऊन केलेला तो प्रयत्न अप्रतिम, लय भारी. म्हणजे फ्रॉम द मेकर्स ऑफ फँड्री ते पाहिल्यानंतर पुढचं सगळा जो बदलत जाणारा रोपडा आहे, बदलत जाणारा इन द सेन्स जेव्हा तुम्ही फँड्रीसोबत कम्पेअर करता त्या सिनेमाला, तेव्हा कुठेतरी असं वाटतं की अरे हा एकदम वेगळा, तो एकदमच वेगळा, काहीतरीच वेगळा. वा 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 वा, धमाल धमाल, प्रचंड भारी. मी फार मनापासून वाट पाहतोय सिनेमा रिलीज होण्याची आणि मनापासून सिनेमाच्या स्टारकास्टची सुद्धा वाट पाहतोय. कधी एकदा ती मंडळी येणार इकडे रेड एफ एमच्या ऑफिसमध्ये आणि कधी एकदा त्यांच्याशी बोलण्याचा आम्हाला सगळ्यांना अवसर मिळतो. डेफिनेटली ग्रेट ग्रेट जॉब मंडळे साहेब, सलाम. सेल्फी ले ले रे फ्रॉम बजरंगी भाईजान, गाणं येत आहे थोडंसं, एन्जॉय, मजा आते.